चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यात आढळले 4 कोरोना पॉझिटिव्ह। जिल्ह्यामध्ये सलेमपूर स्थित साखर कारखाना कार्यालयामध्ये तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। सध्याच्या कोरोना स्थितीमुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अँटीजेन किटने तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांसहित 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। आरोग्य विभागाने सलेमपूर स्थित साखर कारखाना कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची अँटीजेनने तपासणी केली। कोरोना तपासणी शिबिरामध्ये 117 लोकांची तपासणी करण्यात आली होती। यामध्ये एका अधिकाऱ्यासह 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत। अधिकाऱ्याला कॅम्पसमध्येच घरात 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर इतर 3 कर्मचाऱ्यांना फतेहपूर लेवल 1 CSC मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे।